प्रादेशिक खबरां भागावरवी मुरली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. एक राष्ट्र एक वेचणूक हे खातीर स्थापन केल्ले समितीचे अध्यक्ष आनी आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी देशभरांत एकाच वेळार वेचणूक जाल्यार देशाक व्हड फायदो जातलो अशें सांगलां. काल नवी दिल्लीन ह्या विशयाचेर 30वे लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यान दितना तांणी सांगले, एकाच वेळार वेचणुकेक लागून अर्थिक वाड करपा बरोबरूच बरें शासन, धोरणांत स्थिरताय, सामाजीक एकचार आनी संवसारीक पांवड्यार स्पर्धात्मक जावप अशे जायते दीर्घकालीन फायदे जातले. ही शिफारशी चड समावेशक आनी समृद्ध फुडारा खातीर एक मूलभूत सुदारणा थारतली अशें कोविंद हांणी सांगले. ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार तशेंच नामनेचे साहित्यीक मनोहरराय सरदेसाय हांच्या जल्मशती वर्सा निमतान राज्यांत वेगवेगळ्यो कार्यावळी आंखल्यात अशें गोवा कोंकणी अकादमीचे प्रभारी अध्यक्ष वसंत भगवंत सावंत हांणी सांगले. ते काल फोंड्या गोवा विद्याप्रसारक मंडळ शिक्षण महाविद्यालयांत जाल्ल्या रविंद्र केळेकार साहित्य आनी जिवीत ह्या विशयावेल्या प्रश्नमंजुषा सर्तीन मानाचे सोयरेन उलयताले. ह्या सर्तीन गोंयभरांतल्या 8 महाविद्यालय पंगडांनी वांटो घेतिल्लो. श्री अमे उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष जाण हांणी प्रश्नमंजुषा सर्तीचे संचालन केले. ह्या सर्तीन फोंडा एज्युकेशन संस्थेच्या रवी सीताराम नायक कला आनी विज्ञान महाविद्यालयाक पयले, विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाक दुसरे, डॉ दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयाक तिसरे जाल्यार गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाक उमेद वाडोवपी इनाम फावो जाले. सृजन संवाद गोवा ह्या संस्थेन गोवा कोंकणी अकादमीच्या पालवान क्वीज सर्त घडोवन हाडिल्ली. सृजन संवाद संस्थेचे अध्यक्ष अनुप रिळकार, सचिव सुरेल तिळवे, गोवा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णा शेटये, रविंद्र केळेकार हांचे पूत गिरीश केळेकार, दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जोजन मॅथ्यू इनामा भेटवण सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय गोवेकर हांणी केले. सगळ्या अनुदानित शिक्षण संस्थांक शिक्षक वा हेर कर्मचाऱ्यांच्यो रित्यो सुवाती भरपा खातीरची जाहिरात आता दिसाळ्या बरोबरूच शिक्षण संचालनालयाच्या पोर्टलाचेर लेगीत दिवप बंधनकारक जातले अशें शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी सांगला. एक परिपत्रक जारी करून तांणी हे विशीं सगळ्या अनुदानीत शाळांच्या वेवस्थापनाक कळीत केला. रिती आशिल्ली सुवात भरपा विशींची जाहिरात शिक्षण संचालनालयाच्या पोर्टलाचेर प्रसिद्ध करू ना जाल्यार त्या पदाची मान्यताय रद्द करतले अशें शिक्षण संचालकांनी कळीत केला. अनुदानीत शाळांच्यो रित्यो सुवाती भरपा विशींच्यो जाहिरात फक्त खासगी दैनिकांनी प्रसिद्ध जातात ते फाटभुंयेर शिक्षण संचालनालयान हे परिपत्रक उजवाडाक हाडला. भारतीय वायुसेना आज सकाळी चेन्नयच्या मरीना प्रायेचेर मेगा एअर शो करतले. 92व्या वर्सुकी वायुसेना दीस सुवाळ्याच्या सुरवातीच्या निमतान ही कार्यावळ घडोवन हाडल्या. ह्या शोन झुजारी विमान तेजस, मिराज, सुखोई 30 MKI, जगुआर, पॉसिडॉन विमान आनी नवे प्रचंड हॅलिकॉप्टरांसयत जेट 72 विमानां आसतली. 15 लाख लोक ते पळयतले असो अदमास आसा. अंदू हो शो लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सान नोंद करपाचे लक्ष आसा. ही कार्यावळ सकाळी 11 वरांचेर सुरू जातली आनी सुमार 2 वरांनी सोंपतली. 55व्या इफ्फी महोत्सवा खातीर प्रतिनिधी नोंदणी औपचारीक रित्या सुरू जाल्या. इच्छूक प्रतिनिधींनी माय इफ्फी गोवा .org ह्या संकेतथळाचेर वचून नाव नोंदणी करची अशें आयोजकांनी कळीत केला. गोंयांत 20 ते 28 नोव्हेंबर ह्या काळान इफ्फी जाता. इफ्फीन प्रतिनिधी नोंदणी खातीर 1000 रुपया प्रतिव्यक्ती ह्या प्रमाण शुल्क घेतले. इफ्फी महोत्सवाक दर वर्सा सिनेमोगी निर्माता तशेंच सिनेमळावेल्या हेर मानेस्तां कडल्यान उपाट प्रतिसाद मेळटा. माहिती आनी प्रसारण मंत्रालय, नॅशनल फिल्म डेव्हलॉपमेंट कॉर्पोरेशन तशेंच गोंय मनरिजवण संस्थेच्या जोड पालवान ह्या महोत्सवाचे आयोजन करतात. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.